नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आज गॅबरोनांत बोत्सवानाचे राष्ट्राध्यक्ष डुमा बोको हांचे कडेन द्विपक्षीय चर्चा केली आनी परस्पर हिताच्या खुबशा मुद्द्यांचेर चर्चा केली. दोनी वटांनी रोखडीच भलायकी आनी वखदां निर्माण क्षेत्रांतल्या सहकार्याबाबत समजिकायेच्या कबलातीचेर सय जाली. बोत्सवाना प्रोजेक्ट चिता अंतर्गत भारताक 8 चिते भेट दितले. राष्ट्रपतींच्या भेटी वेळार चित्यांक क्वारंटाईन करतले, जे बोत्सवानान भारताक दिल्ली चित्यांची प्रतिकात्मक भेट म्हणून दर्शयता. या भेटी वेळार राष्ट्रपती मुर्मू संसद सदस्यांकडे उलोप करतली, भारतीय समुदायाच्या सदस्यांकडे संवाद साधतली आणि बोत्सवानात ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या थळांक भेट दितली. बोत्सवानाचे खुपशे मानेस्त भारतीय राष्ट्रपतींची भेट घेतले. अंगोला दौरा सोपवून राष्ट्रपती मुर्मू काल सांजे बोत्सवानाच्या राजधानीत पावली. बोत्सवानाच्या राष्ट्राध्यक्षांनी तांच्या विमानतळात 21 तोफांच्या सलामीन स्वागत केले आणि तांकां गार्ड ऑफ ऑनर दिलो. भूतानाचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक हांच्या निमंत्रणावेल्यान भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 11 आणि 12 नोव्हेंबर भूतानाच्या 2 दिवसांच्या राजकीय दौऱ्यार आसात. ताणी थिंपूत भूतानाचे 4थे राजा जिग्मे सिंगे वांगचुक हांची भेट घेतली. दोन्ही फुडाऱ्यांनी द्विपक्षीय संबंध आणि परस्पर हिताच्या मुद्द्यांचेर चर्चा केली. या संदर्भात ताणी दोन्ही देशांच्या लोकांक लागी हाडपी सामायिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक बंध अधोरेखित केले. थिंपूत सुरू आशिल्ल्या जागतिक शांती प्रार्थना महोत्सवाचो भाग म्हणून चांगलिमी थांग स्टेडियमात कालचक्र दीक्षा समारंभात प्रधानमंत्र्यांनी भूतानाचे राजा, भूतानाचे 4थे राजा आणि भूतानाचे प्रधानमंत्री हांचे वांगडा वाटो घेतलो. भूतानाचे मुख्य मठाधीश जे खेनपो हांच्या अध्यक्षतेखाला प्रार्थना केल्यो. मोदी हांणी भूतानाच्या 13व्या पंचवार्षिक योजनेक, जातून आर्थिक प्रोत्साहन कार्यक्रम आसपावता, ताका भारताच्या अढळ तेक्याची पुष्टी केली. भूतानाची प्रमुख विकास प्राधान्य साध्य करपाक आणि सगळ्या क्षेत्रांमधी शाश्वत विकासाक चालना दिवपाक सक्रियपणान मदत करपाच्या भारताच्या वचनबद्धतेर ताणी भर दिलो.
भारत और भूटान की प्रगति और समृद्धि एक दूसरे से जुड़े हुए हैं और इसी भावना से भारत सरकार ने पिछले वर्ष भूटान के 5-year plan के लिए 10,000 करोड़ रुपीस सहयोग की घोषणा की थी. ये फंड रोड से लेकर एग्रीकल्चर तक, फाइनेंस से लेकर हेल्थ केयर तक, ऐसे हर सेक्टर में उपयोग हो रहा है, जिससे भूटान के नागरिकों की ईज ऑफ लिविंग बढ़ रही है.
कॅनडात जावपी G7 परराष्ट्र मंत्र्यांच्या बसकेच्या फाटभुयेर परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आज तांच्या कॅनेडियन समपदस्थ अनिता आनंद हांची भेट घेतली. सोशल मीडिया पोस्टान डॉ जयशंकर हांणी या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल तांच्या कॅनेडियन समपदस्थांचे अभिनंदन केले आणि नवीन रोडमॅप 2025च्या अंमलबजावणीतल्या प्रगतीचे कौतुक केले. भारत या द्विपक्षीय भागीदारीच्या पुनर्बांधणी खातीर उत्सुक असा असे सांगून डॉ जयशंकर हांणी मेक्सिकोचे परराष्ट्र मंत्री डॉ हुआन रेमोन दे ला फुएंटे हांची भेट घेतली आणि व्यवसाय, व्यापार, भलायकी आणि वखदां निर्माण तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातले सहकार्य आणिक वाढोवपाची चर्चा केली. फ्रान्साचे परराष्ट्र मंत्री जॉन नोएल बेरोड हांचे कडेन भेटी वेळार दोन्ही फुडाऱ्यांनी तांच्या धोरणात्मक भागीदारीचो आढावो घेतलो आणि बहुपक्षी स्वरूपात सहकार्य वाढोवपाचेर चर्चा केली. भारतीय हवामान खात्यान आयज तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल हांगा घोग्यांनी पाऊस पडपाचो अदमास दिला. मध्य प्रदेशात थंडीची ल्हारां पातळपाची अदमास हवामान खात्यान उक्तायला. दक्षिण हरियाणा, छत्तीसगड, दिल्ली, चंदीगड आणि उदंत राजस्थानात या महिन्याच्या 15 तारखे मेरेन थंडीच्या ल्हारांची परिस्थिती असतली असे ताणी म्हणा. फुडल्या 2 ते 3 दिवसांत देशाच्या ईशान्य भागात उण्यात उणे तापमान 2 ते 3 अंश सेल्सियस देवपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. गोयच्या रिओ रिझॉर्टात चलपी फिडे विश्वचषक 2025 सर्त सामकी कठीण पावण्यार पावल्या. तातून 5 भारतीयांसयत फक्त 32 खेळगडे 4थे फेरयेंत पावले. आयज सुरू जावपी सर्तीच्या 4थ्या फेरयेंत 5 भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी, आर प्रज्ञानंद, पेंटाला हरिकृष्णन, प्रणव वेंकटेश आणि कार्तिक वेंकटरमण हे प्रतिष्ठीत नॉकआउट सर्तींत देशाच्या मोहिमेत फुडारपण घेतात. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.